चीनीमंडी.com पॉडकास्ट।
गाझियाबाद जिल्हा प्रशासनाकडून साखरेसह आवश्यक वस्तूंच्या किमती फिक्स। लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी अधिक दरानं आवश्यक वस्तूंची विक्री होत आहे, याबाबत प्रशासनानं कडक भूमिका घेतली आहे। लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन अनेक वस्तू अधिक दरानं विकणाऱ्या दुकानदारांच्या तपासणीबरोबरच गाझियाबाद जिल्हा प्रशासनानं 21 वस्तूंचे दर फिक्स केले आहेत। या वस्तूंमध्ये साखर, डाळ, तेल, तांदूळ, मीठ, मोहरीचं तेल आणि इतर मसाले यांचा समावेश आहे। सिटी मॅजिस्ट्रेट शिवप्रकाश शुक्ला म्हणाले, या 21 वस्तू लूज पॅकेटमध्ये विकल्या जातात आणि रिटेल आणि होलसेल विक्रेते जिल्हा प्रशासनाकडून निर्धारित केलेल्या किमतीशिवाय अधिक पैसे घेणार नाहीत। सूचीनुसार 1 किलो साखर होलसेलमध्ये 37 तर रिटेलमध्ये 39 रुपये विकली जावी। रिफाईंड तेल होलसेलमध्ये 93 रुपये लिटर आणि रिटेलमध्ये 96 रुपये लिटर आहे। याप्रमाणे बासमती तांदूळ 60 रुपये प्रति किलो आणि 65 रुपये प्रति किलो रिटेल असा दर निश्चित केला आहे।